चहा एक भावना आहे, एक सवंगडी आहे आणि नेहमीचा सोबती आहे. आणि त्याच्यासोबत असणारी ती म्हणजे खारी आपल्या सगळ्यांनाच आहे प्यारी. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर महक पुन्हा एकदा इकडे आलेली आहे. चहा 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 जे मी काही करत असते ना, ते माझं प्रेम आहे हो चहासाठी. आणि हे जे प्रेम आहे ना, त्याला आता मला थोडेसे जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. कारण की जेव्हा मी चहा घेते तेव्हा नुसता चहा कोण घेते, त्याच्यासोबत खारी पाहिजे, बिस्किट पाहिजे, टोस्ट पाहिजे, ब्रेड पाहिजे, पाव पाहिजे, बन मस्का पाहिजे. आणि हे सगळं ऐकताना तोंडाला पाणी सुटलेलं असलं पाहिजे. खरंच ते इतकंच जास्त खरं आहे. चहा हा एकटा घेतला जातच नाही, त्यासोबत चहा सोबत खारी आहे, बिस्किट आहे, या सगळ्या गोष्टी येतात. पण आता हा जो सकाळचा पहिला चहा आणि आहे खारी, तो पडणार आहे आपल्या खिशाला भारी. कारण की हे जे सगळे बेकरीचे प्रोडक्ट्स आहेत तर ते होणार आहेत महाग. म्हणजे त्याचं उत्पादन जे आहे, ते प्रोडक्ट बनवण्यासाठी, प्रोडक्शन करण्यासाठी जास्त पैसे लागणार आहेत. म्हणल्यावरती आता पर पॅकेटच्या मागे सुद्धा आपल्याला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. जर का कोणी टपरीवरती जाऊन सकाळ सकाळचा चहा घेत असणार आहे तर 7-8 रुपये 10 रुपये मॅक्झिममच्या एक चहा सोबत वरती 1-5 रुपयाची खारी जे द्यायचा ना तो आपल्याला काका, तो अजून आता 4-5 रुपये वरती वाढवून लावेल. म्हणल्यावरती आपल्याला थोडंसं महागातच जाणार ते, पण तरी सुद्धा आपल्याला खारी आहे खूप जास्त प्यारी. त्यामुळे तुम्हाला मला आज सांगायचं आहे की चहा सोबतचा तुमचा सगळ्यात फेवरेट सवंगडी कोण आहे. म्हणजे चहा सोबत तुम्हाला सगळ्यात जास्त खायला काय आवडतं? टोस्ट, ब्रेड, बनमस्का, पाव, बिस्किट, खारी, पराठा किंवा पुरी, किंवा मग अजून काय काय लोक खातात ना चहासोबत? मला सगळ्या गोष्टी सांगाच तुम्ही. आज ऑलरेडी माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे, त्यामुळे आता मी मागवूनच घेते अशोक दादांकडनं की चहा घेऊन या यार. अशोक दादा पटकन कॉल करा तुम्ही तोपर्यंत. 9607007935 माझा नंबर आहे. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बज जाते रहो.